आपण एके दिवशी मरणार हे आपल्याला माहीत आहे, पण त्यानंतर आपले काय होते? जेव्हा विश्वासू ख्रिस्ती व्यक्ती मृत्यू पावते तेव्हा ख्रिस्ताबरोबर त्याचा आत्मा जातो. देवाचे वचन सांगते की येशूबरोबर आपण जाणार. त्याच्या मित्रांनी त्याच्यासाठी दुःखी होऊ नये. आपण पापापासून वाचले आहोत आणि देव आपल्यावर प्रीती करतो हे आपल्याला माहीत असल्यामुळे आपण मृत्यूला घाबरता कामा नये. अविश्वासणाऱ्या व्यक्तीला मृत्यूनंतर देवाबरोबर जीवन घालविण्याची अद्भुत आशा नाही. शिक्षेच्या ठिकाणी ते जाणार. तुम्ही मृत्यूनंतर कोठे जाणार?